ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ऊस उत्पादकाच्या आत्महत्ये प्रकरणी प्रियंका गांधी यांचा यूपी सरकारवर हल्लाबोल. प्रलंबित थकबाकीमुळे एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला. ट्वीट करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की ऊसाचे पीक शेतात वाढत चाललेले आहे, तसेच त्याला कारखान्याची स्लीप न मिळाल्याने मुझफ्फरनगर येथील या ऊस उत्पादकाने आत्महत्या केली. 14 दिवसात संपूर्ण देयक देण्यात येईल असा दावा भाजपाने केला आहे, पण हजारो कोटींच्या देयकाबरोबर साखर कारखाने बंद करण्यात येत आहेत. मी 2 दिवसांपूर्वी सरकारला माहिती दिली होती, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे पैसे न मिळाल्यामुळे या आर्थिक पेच प्रसंगी ते खूपच अडचणीत आले आहेत, परंतु आता भाजपा सरकार 14 दिवसात ऊसाच्या देयकाचा उल्लेखही करत नाही. त्यांनी आपल्या ट्विटसह मुझफ्फरनगर ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची एक बातमीही जोडली आहे. काँग्रेस नेते गेल्या 1.5 वर्षात उत्तर प्रदेशाच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.